नमस्कार, मी तुषार पवार। ऐकूयात काही ठळक घडामोडी। पश्चिम आशियातल्या युद्धस्थितीमुळे निर्माण झालेल्या आव्हानांना एकजुटीनं सामोरं जाण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात मधून केलं। युद्धग्रस्त भाग ऊर्जा निर्मितीचं मोठं केंद्र आहे, यामुळे सध्या जगभरात पेट्रोल आणि डिझेलची समस्या निर्माण झाली असल्याचं त्यांनी सांगितलं। जनतेनं अफवांना बळी पडू नये आणि सरकारकडून मिळणाऱ्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा असं आवाहन त्यांनी केलं। हा विषय 140 कोटी भारतीयांच्या हिताचा असल्यानं त्यात राजकारण करू नये असं ते म्हणाले। प्रसिद्ध उद्योगपती विजयपत सिंघानिया यांच्या पार्थिवावर आज मुंबईत अंत्यसंस्कार झाले। काल 88व्या वर्षी त्यांचं मुंबईत निधन झालं। कपड्याच्या रेमंड या जगप्रसिद्ध ब्रँडबरोबरच पोलाद, सिमेंट आणि कृत्रिम वस्त्रांच्या उद्योगात सिंघानिया यांनी वेगळं स्थान निर्माण केलं होतं। केंद्र सरकारनं पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलं होतं। आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या साखळी फेरीत आज मुंबईत वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे। संध्याकाळी 7:30 वाजता सामना सुरू होईल। महिला लैंगिक शोषण प्रकरणी अटकेत असलेला भोंदू अशोक खरात याची पोलीस कोठडी नाशिकच्या न्यायालयानं आज 3 दिवसांनी वाढवली। त्याच्याविरोधात आणखी 2 महिलांनी तक्रार केली असून तो चौकशीत सहकार्य करत नसल्यानं सरकारी वकिलांनी त्याची पोलीस कोठडी वाढवून मागितली होती। राज्यात सर्वत्र येत्या 2 दिवसात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे। हवामान विभागानं 13 जिल्ह्यांना ऑरेंज तर 14 जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।